93.5 Red FM pe.
Alare ala sangram ala.
Super Hits 93.5 Red FM वर नमस्कार, मी आहे संग्राम. काही आठवड्यांपूर्वी जेव्हा पार्लियामेंटमध्ये रेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या ब्लँकेटचा प्रश्न आला, कोणीतरी, मला आता एक्झॅक्टली आठवत नाहीये पण कदाचित कोणीतरी हा प्रश्न पार्लियामेंटमध्ये विचारला असेल खासदार साहेबांनी, की अरे नेमक्या ह्या ब्लँकेट किती वेळा धुता तुम्ही, हा प्रश्न विचारायच्या आधी आणि त्याचं उत्तर सरकारकडनं यायच्या आधी मला तर असं वाटलं होतं, कारण ट्रेनचा प्रवास मला आवडतो, लॉंग डिस्टन्स ट्रेनचा प्रवास मी बराच केलेला आहे आणि तिथे AC 2 किंवा AC 3 मध्ये झोपायला रात्री ब्लँकेट सगळं उषा बिशा सगळं हे जे मिळतं आणि ते छान खाकी रंगाच्या कागदाच्या पिशवीत येतं म्हटल्यावर मला नेहमी वाटत होतं की हे रोजच धूत असतील नाही, आणि किती स्वच्छ आणि छान आहे आणि उगाच आपण भारतीय रेलला शिव्या घालत असतो असं मला आधी वाटत होतं. आणि जेव्हा मी पार्लियामेंटमध्ये ते उत्तर ऐकलं, मंत्री साहेबांनी सांगितलं की या ब्लँकेट ज्या तुम्ही रोज वापरता त्या रोज नाही धुतल्या जात, एक दिवसाआड सुद्धा नाही, काय तिसऱ्या चौथ्या दिवशी, छे हो, आठवड्यात ना एकदा धुवत असतील का ते, नाही अजिबात नाही, 10 दिवसांनी, अरे 2 आठवड्यांनी, अरे 2-3 आठवड्यांनी, अरे 4 आठवड्यांनी तरी ब्लँकेट धुता का नाही तुम्ही. उत्तर असं आहे की 1 ते 2 महिन्यामध्ये आम्ही ब्लँकेट एकदा धुवून काढतो. आता अर्थात रेल्वे मंत्रालयाने असं अनाऊन्स केलंय की आता ते सगळं बदलतोय, आपण ब्लँकेट्सच बदलतोय सगळे हळूहळू टप्प्याटप्प्याने आणि चांगल्या धुता येतील अशा छान वेगळं त्याचं डिझाईन असलेला वगैरे हे सगळं चाललंय आणि त्या रोज धुतल्या जातील हे प्रॉमिस आपल्याला रेल्वे मंत्रालयाकडनं मिळालंय. मला तुम्हाला आज संग्राम बोलतो पुणेकर खुलतोमध्ये महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. एवढी वर्ष मला तर वाटत होतं की हे सगळं आधीच धुवून येतं, रोज धुतलं जातं, पण ॲक्च्युली इनफॅक्ट तसं नाही आहे. मग सरकारी दफ्तरात किंवा सरकारी एकंदरीतच कामात अशा काय वेगवेगळ्या गोष्टी असतील की आपण त्या अज्युम केल्यात की त्या धुतल्या जातात किंवा त्या अशा केल्या जातात किंवा त्या ताज्या असतात, पण आता डाऊट यायला लागलाय की कदाचित त्या नसाव्यात. 6608093 हा माझा नंबर आहे, मला फोन करा आणि मला सांगा तुम्हाला आता कसल्या सरकारी गोष्टींवर डाऊट यायला लागलेल्या आहेत की जसं दिसतं तसंच असतं का नसतं. चार गाण्याची पक्के
अभी तो पार्टी शुरू होई है.
मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो.